प्रकरण 39, क्षुद्र अहंकार हाच नरक। नरक म्हणजे यातना, दुःख। दुःख शारीरिक असतात तशीच मानसिकही असतात। शारीरिक दिसतात, मानसिक दिसत नाहीत, एवढाच फरक। एरवी दुःखाची बोच सारखीच असते, किंबहुना मानसिक दुःखाची बोच अधिक। शारीरिक दुःखांवर उपचारांची आणि सहानुभूतीची फुंकर तरी मिळू शकते, तेवढंच ते हलकं होतं। परंतु मानसिक दुःख तर सांगताही येत नाही, केवळ भोगतच राहावं लागतं। जणू अश्वत्थाम्याची जखम। कुणाला सहानुभूती वाटत नाही, औषधोपचारही होऊ शकत नाही, जखम बरीही होत नाही आणि मृत्यूही येत नाही। ही अवस्था म्हणजे नरकच नव्हे काय। मोटारीतून हिंडणाऱ्या आणि श्रीमंतीत लोळणाऱ्या, शरीराने सुदृढ आणि उपभोगक्षम अशा व्यक्ती दिसतात। क्वचित त्यांच्या सुखाचा हेवाही वाटू लागतो, तोच बातमी येते की त्यांनी आत्महत्या केली। म्हणजे न सांगता येणाऱ्या दुःखांनी तो पिचत असला पाहिजे। वरून स्वर्ग दिसत असला तरी आतून जीवन असह्य व्हावे अशा यातना भोगत असला पाहिजे। हाच नरक नव्हे काय। आणि शारीरिक दुःख तर दृष्टीला देखील नरकासारखी दिसतात, इतकी ती भयान असतात। कर्करोगाचे, क्षयाचे, अपघाताचे वा भाजल्याचे रोगी बघावेत, चालती बोलती विष्ठाच असे ते दृश्य असते। कित्येकदा तर अंगातून बाहेर फुटून आलेला पू दिसतो, इतकेच नव्हे तर त्यात आळ्या देखील वळवळताना दिसतात। महारोगी तर मूर्तिमंत नरक। हे सर्व डोळसपणाने पाहिलं की एक लक्षात येईल, स्वर्ग वा नरक या वेगळ्या भूमी असोत वा नसोत, मानवी जीवनात मात्र त्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो। अपार, अनंत, यातनामय जीवन म्हणजे नरक। त्याची कारणं अनेक असू शकतात। अध्यात्मशास्त्र ज्यांना मान्य आहे त्यांच्या दृष्टीने पूर्वसंचित हे त्याचं कारण आहे। पूर्व म्हणजे पूर्वजन्मातील असेल किंवा याच जन्मातील आधीचे असेल, केव्हाचे का असे ना, परंतु नरक दुःख आहे। दुःख तर आहेच, पण जरा खोलवर विचार करूया। दुःख कुणाला आहे आणि का आहे? दुःख हा कशाचा तरी परिणाम आहे, म्हणजे त्याला कारण आहे। कारणही साहजिकच तीच व्यक्ती आहे जी दुःख भोगते आहे। ती व्यक्ती याचा अर्थ त्या व्यक्तीचा देह आहे। त्या देहानी वेगळ्या आकारात कदाचित असेल पापकर्म केलं आहे आणि त्याचा परिणाम आता देह भोगतो आहे। शारीरिक असो वा मानसिक असो, तो देहच, एक सूक्ष्म आणि दुसरा स्थूल। थोडक्यात प्रारब्धानुसार आलेलं दुःख देहाला आहे, अर्थात ते मनाला जाणवतं। तसे देह आणि मन हे वेगळे आहेत। देहाचं कार्य स्थूल आहे, मनाचं कार्य सूक्ष्म आहे। देहाचे कार्य मर्यादित आहे, मनाचे कार्य व्यापक आहे। या दोहोंना जोडणारा अतिसूक्ष्म असा दुवा आहे, त्याचं नाव अहंकार। अहंकारामुळेच देहाचे व मनाचे दुःख जाणवत असते। म्हणून दुःख जसं असेल तसं असेल आणि त्याचं कारण देखील कोणतंही असेल, परंतु त्याची तीव्रता कमी जास्त करण्याचं साधन आपल्याजवळ ईश्वराने देऊन ठेवलं आहे, ते अहंकाराच्या रूपाने। अहंकार व्यापक केला की दुःख कमी होत जातं। बोट म्हणजे मी असं वाटलं तर बोट कापल्याचं दुःख फार, उलट देहातील एक क्षुद्र भाग असं वाटलं तर दुःख कमी। देशाच्या दृष्टीने विचार केला तर माझं कुटुंब हे नगण्य आहे, फक्त माझ्या कुटुंबाचा विचार केला तर ते माझं सर्वस्व आहे। व्यापक विचारातून केलेली कृती पापकारक असत नाही, क्षुद्र विचारातून केलेली कृती स्वार्थ बळावते आणि चटकन पापाच्या पातळीवर येते. शिवाय अहंकार व्यापक आणि विशाल केला की देहाची तमा वाटेनाशी होते. तोच देहाभोवती संकुचित केला की देहच सर्वस्व होऊन बसतो. एका क्षुद्र देहाभोवती फिरणारा अहंकार हाच दुःखाचं कारण आणि पूर्वसंचित निर्माण करतो. म्हणजे तोच देहाच्या शिकटाव्यातून नरक दुःख भोगवून घेतो. देहापासून अहंकार तोडता आला तर देह दुःख देखील सुखात परिवर्तित करता येते. मी देह नसून देव आहे असं मानलं तर देहाचं दुःख देखील सुखमय वाटू लागतं. म्हणून विशाल अहंकार हा स्वर्ग तर क्षुद्र अहंकार हा नरक. सोहम हंसः.